प्रभू परशुरामाने निर्माण केलेला माझा निसर्गरम्य कोकण, आणि या कोकण भूमीमध्ये अनेक संत महात्म्यांनी अवतार धारण करून ही भूमी पुनीत केली। त्यामध्ये कणकवलीच्या भालचंद्र महाराजांनी अनेक चमत्कार दाखवून आपल्या भक्तांचा उद्धार केला। माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरबुवा मुणगेकर यांनी संगीतबद्ध केलेला गजर मी आज भालचंद्र बाबांच्या चरणी अर्पण करतोय।
भालचंद्र महाराज कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज
भिवंडी गावी ब्राह्मण कुळी जन्मतयाचे झाले सहा वर्षाच्या चिमुकल्याचे विष्णू तुल्य हरपले
सहा वर्षाच्या चिमुकल्याचे विष्णू तुल्य हरपले सहा वर्षाच्या चिमुकल्याचे विष्णू तुल्य हरपले
जो होता आसरा क्षणात हो सरला पाण्या विन तो जसा हा माझा हृदयी बांबावला
पाण्या विन तो जसा हा माझा हृदयी बांबावला पाण्या विन तो जसा हा माझा हृदयी बांबावला
आवाज दे सदा ईश्वरा आवाज दे सदा ईश्वरा
आवाज दे सदा ईश्वरा
काय करू मी
कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज योगियांचे योगियाज भालचंद्र महाराज योगियांचे योगियाज भालचंद्र महाराज
आयुष्य हे बदलून गेले जीवन हे भरकटले
म्हणूनी समाज जने त्यांची चळू लागले वेडा म्हणूनी समाज जने त्यांची चळू लागले
भटकत भटकत पायी अणवानी कणकवलीत आले वेडा नसुनी महान तपस्वी साटम बाबा म्हणाले
वेडा नसुनी महान तपस्वी साटम बाबा म्हणाले सुनी महान तपस्वी साटम बाबा म्हणाले
आनंदाचे दूध वाहू लागले आनंदाचे दूध वाहू लागले
आनंदाचे दूध वाहू लागले आनंदाचे दूध वाहू लागले
असं म्हणती आवाज
कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज कणकवलीची थोर विभूती भालचंद्र
मारुनी फटका देऊनी रामाच्या